नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यात 8 राज्यांमधल्या 58 मतदारसंघात आज मतदान होत आहे. यामध्ये उत्तर प्रदेशमधल्या 14, हरियाणा 10, बिहार आणि पश्चिम बंगालमधल्या प्रत्येकी 8, दिल्ली 7, ओडिशा 6, झारखंड 4 तर जम्मू काश्मीरमधल्या 1 मतदारसंघाचा समावेश आहे. ओडिशा इथं विधानसभा निवडणुकीच्या 3र्या टप्प्यातलं मतदानही आज होत आहे. या सर्व ठिकाणी सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते धर्मेंद्र प्रधान, मनेका गांधी, मनोहरलाल खट्टर, संबित पात्रा, बांसुरी स्वराज, मनोज तिवारी आणि काँग्रेसचे दीपेंद्र सिंह हुड्डा, कुमारी शैलजा, राज बब्बर, कन्हैया कुमार, समाजवादी पार्टीचे धर्मेंद्र यादव आणि पीडीपीच्या प्रमुख महबूबा मुफ्ती यांच्यासह अनेकांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होईल. या 6व्या टप्प्यात 1,14,000 मतदान केंद्रांवर 11,13,00,000 अधिक मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत. दरम्यान 11 वाजेपर्यंत 6व्या टप्प्यात सर्व ठिकाणी सरासरी 26% मतदानाची नोंद झाली आहे. त्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये सुमारे 37%, उत्तर प्रदेश 27, झारखंड 28, बिहार 24, जम्मू काश्मीर 23, दिल्लीत 22, हरियाणा 22 तर ओडिशामध्ये लोकसभा आणि विधानसभेसाठी 21% मतदान झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेत आज एका विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं. यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई मनपा आयुक्त भूषण गगराणी, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फळसाळकर, एमएमआरडीएचे आयुक्त डॉ संजय मुखर्जी, मनपा अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्यासह सर्व प्रमुख अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. पुण्यातील कल्याणीनगर वाहन अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल याच्यासह 6 जणांना 7 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश SP पोंक्षे यांनी काल दिले. या 6 जणांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. विशाल अगरवाल यांच्यासह बारमालक, व्यवस्थापक आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं त्यांना काल न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. अल्पवयीन मुलाला आधीच बाल सुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. विशाल अगरवालवर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणं आणि पोर्शे कारची नोंदणी झालेली नसताना नोंद झाल्याची खोटी माहिती देणं असे आणखी 2 गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. दरम्यान या प्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांनी येरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी या 2 कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. तपासात दिरंगाई आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना न दिल्याचा ठपका ठेवत या दोघांचं निलंबन करण्यात आलं आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि धाराशिव इथल्या उपकेंद्रातील विभागात प्रवेशासाठी प्रवेशपूर्व चाचणी परीक्षा अर्थात CET घेण्यात येणार आहे. या CET नोंदणीसाठी आज शेवटचा दिवस होता. मात्र CET परीक्षेच्या नोंदणीसाठी आता 30 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती प्रवेश समितीचे अध्यक्ष कॅप्टन डॉ सुरेश गायकवाड यांनी दिली. हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या गावामध्ये चारा टंचाई किंवा पाणी टंचाईची समस्या भासत असल्यास याबाबतची लेखी माहिती संबंधित तहसीलदार यांच्याकडे सादर करावी असं आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केलं आहे. अशा प्रकरणात 5 दिवसात चौकशी करून आवश्यक ती उपाययोजना करण्याकरता निर्णय घेण्यात येईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील केमिकल टेक्नॉलॉजी विभागाच्या BTech अभ्यासक्रमाला राष्ट्रीय मान्यता मंडळ अर्थात NBA 3 वर्षांसाठी काल मानांकन जाहीर केलं. NBA मानांकन मिळवणारा केमिकल टेक्नॉलॉजी हा विद्यापीठातील पहिलाच विभाग ठरला असल्याचं विभाग प्रमुख डॉ भगवान साखळे यांनी कळवलं आहे. रस्ते अपघात टाळण्यासाठी सुरक्षा उपाययोजना राबवण्यावर भर द्यावा तसंच वाहन चालक आणि अल्पवयीन मुलांचे पालक यांचंही या संदर्भात उद्बोधन करावं असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत काल दिले. रस्ते अपघात टाळण्यासाठी जिल्ह्यात एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली अंतर्गत 27 ठिकाणी कॅमेरे लावण्यात येणार आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.